Hello listeners and welcome to our English language program, Daily Current Affairs Update. This is your RJ Priyanka and without any further delay, we begin our today's episode with our very first daily update, which belongs to the category of Rank and Report. UPI transactions reach record high of rupees 14.3 trillion in May 2023. In May, Unified Payment Interface, UPI transactions reached a record high of rupees 14.3 trillion in terms of value and 9.41 billion in volume. In comparison to April, there is a 2% increase in value, rupees 14.07 trillion, and a 6% increase in volume, 8.89 billion. According to National Payments Corporation of India NPCI data, over rupees 3.96 trillion in transactions occurred in the final 10 days of May. The increase comes at a time when the government is attempting to digitize tax collection across several segments. Now let's move forward to our second daily update, which belongs to the category of banking. Razorpay launches Turbo UPI for seamless one-step payments to online merchants. Razorpay has introduced Turbo UPI, which it claims is India's fastest one-step UPI unified payments interface payment solution. This new tool enables online merchants, consumers to make UPI payments without being redirected to a third-party UPI app during checkout. Razorpay Turbo UPI aims to provide a payment experience that is 5 times faster. It simplifies the payment procedure and avoids any redirections to third-party apps. This enables organizations to achieve a 10% boost in the success rate of UPI payments. Now let's move forward to our third daily update, which belongs to the category of appointment. GOI appoints Ashwini Kumar as MD of UCO Bank. The government has nominated Ashwini Kumar to replace Som Sankara Prasad as Managing Director of UCO Bank, whose term is coming to an end. Kumar is currently an Executive Director at Indian Bank and he was previously the Chief General Manager of Punjab National Bank. The national government has appointed Ashwini Kumar as MD and CEO of UCO Bank for a 3-year term, according to a notification from the Finance Ministry. The appointment takes effect on or after June 1, 2023 or until additional directives are issued according to the announcement. Now let's move forward to our fourth daily update, which belongs to the category of schemes and committees. Meghalaya forms expert panel to review reservation formula, opposition leader ends hunger strike. The Meghalaya government has announced the formation of an expert committee to evaluate the 1972 reservation policy in response to the opposition voice of the People's Party VPP, whose leader was on an indefinite hunger strike. The expert committee is tasked with reviewing the state reservation policy and soliciting feedback from all stakeholders, according to a notification from Chief Secretary D.P. Walhung. According to the 2011 census, approximately 14.1 lakh Khasis dwell in Meghalaya, whereas 8.21 lakh Garo people inhabit there. Now let's move forward to our fifth daily update, which belongs to the category of defense. Defense exports of India up by 23 times since 2014. India's defense exports have achieved an all-time high, rising from 686 crore rupees in 2013-14 to roughly 16,000 crore rupees in 2022-23. This astounding 23-fold rise highlights India's advancement in the global defense manufacturing sector. With exports to more than 85 nations, the country's defense sector has demonstrated its capabilities in design and development to the world, with 100 enterprises currently exporting defense equipment. Global demand for indigenous Indian products such as LCA Tejas, light combat helicopters, aircraft carriers and MRO services is also increasing. Now let's move forward to our sixth daily update, which belongs to the category of appointment. Amarendu Prakash takes charge as SAIL chairman. Amarendu Prakash has been appointed as the new chairman and managing director of Steel Authority of India Limited, SAIL. He was previously the director in charge of SAIL's Bokaro Steel program. Prakash was previously involved in spearheading SAIL's corporate transformation and financial turnaround, which resulted in the company returning from a three-year streak of losses from FY16 to FY18 to being back in the black in FY19. He has been the director in charge of Bokaro Steel Plant from September 2020. Now let's move forward to our seventh daily update, which belongs to the category of economy. India's GDP grows 6.1% in Q4, FY23 growth pegged at 7.2%. India's gross domestic product GDP increased by 6.1% in the final quarter of the preceding fiscal year, above analyst expectations. Furthermore, according to Ministry of Statistics and Program Implementation Data, the center now predicts the overall growth rate for FY23 to be 7.2%. The Reserve Bank of India, RBI, forecasted 5.1% real GDP growth in Q4 FY23, while SBI Research forecasted 5.5% growth. According to Reuters poll, the Indian economy is anticipated to grow by 5% year-on-year in the January to March quarter, owing to robust urban demand and government investment. Now let's move forward to our eighth daily update, which belongs to the category of appointment. Sanjay Verma takes charge as MRPL Managing Director. Mangalore Refinery and Petrochemical Limited, MRPL, appointed Sanjay Verma as Managing Director, additional charge. Verma has been a Director Refinery on the MRPL board since 2020 June. He has also gained valuable experience through his service on the boards of ONGC Mangalore Petrochemicals Limited and Shell MRPL Aviation. Verma, a mechanical engineering graduate, joined MRPL in December 1993 and has played a critical role in the implementation and operation of the refinery's three major phases and its aromatic complex. Now let's move forward to our ninth daily update, which belongs to the category of Rank and Report. JP Morgan raises India's FY24 GDP forecast to 5.5% amidst global economic concerns. JP Morgan boosted its prediction for India's annual growth to 5.5% in fiscal 2024 by 50 basis points, but warned that a global economic slowdown and a tighter financial conditions will continue to drag the economy. The shift comes after India's GDP advanced to 6.1% in the March quarter, according to government figures, buoyed by government and corporate capital spending even as private consumption remains sluggish. In fiscal 2023, the GDP increased at a faster than expected 7.2%. Now let's move forward to the 10th and last daily update for today, which belongs to the category of Rank and Report. GST revenue collection for May up 12% year-on-year at Rs. 1.57 lakh crore. The gross GST revenue collection in India in May reached at Rs. 1,57,090 crore, a 12% increase year-on-year, according to the Ministry of Finance. In April, India recorded a record-high GST collection of Rs. 1.87 lakh crore. For the fifth time since the implementation of GST in the country, gross revenue has surpassed 1.5 lakh crore. The CGST is Rs. 28,411 crore, the SGST is Rs. 35,828 crore and the IGST is Rs. 81,363 crore, including Rs. 41,772 crore collected on imports of goods. And the cess is Rs. 11,489 crore, including Rs. 1,057 crore collected on imports of goods. So this update brings us to the end of today's episode of Daily Current Affairs Update. Please stay tuned for more learning. This is your RJ Priyanka signing off for the day. Thank you.
नमस्कार. आपण ऐकत आहात चालू घडामोडी हे सत्र. आजची पहिली घडामोड. अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये कच्छच्या झाकाऊ बंदरावर धडकण्याची शक्यता आहे. जुनागड, गीर सोमनाथ, पोरबंदर, द्वारका, राजकोट, जामनगर आणि कच्छ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस यामुळे पडेल. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांमधल्या 15,000 जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. गुजरात सरकारनं किनारपट्टी भागात NDRF आणि SDRFच्या 34 तुकड्या तैनात केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून गांधीधाम, भचौ आणि अंजार प्रभागातल्या किनारपट्टी भागातल्या गावांमधल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम वेगानं सुरू आहे. पश्चिम रेल्वेनं वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असलेल्या कच्छ आणि अन्य जिल्ह्यांमध्ये धावणाऱ्या 90 गाड्या गुरुवारपर्यंत रद्द केल्या. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे या भागातली रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित करण्याची सूचना दिली. पुढील बातमी. बिपर्जय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र भागाला मुसळधार पावसाचा आणि मच्छीमारांसाठी समुद्रात न जाण्याचा धोक्याचा इशारा दिला. हे चक्रीवादळ येत्या 15 जून रोजी गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र मार्गे पाकिस्तानच्या कराचीकडे जाईल. या दृष्टीनं हवामान विभागानं गुजरातच्या सर्व बंदरावर धोक्याचा LW4 इशारा दिला. पुढील बातमी. गेल्या 24 तासात मान्सून अर्थात नैऋत्य मोसमी पावसानं कोकणाचा आणखी काही भाग व्यापला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 43.5 इतकं नोंदवलं गेलं. गेल्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली. उत्तर किनारपट्टीवर आणि विदर्भात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची तसंच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटही येण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली. यानंतरची बातमी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात देशाच्या विविध भागातील 75 दुर्बल आदिवासी समूहाच्या सदस्यांशी संवाद साधला. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यासाठी राष्ट्रपती भवनात या आदिवासी सदस्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी या सदस्यांना अमृत उद्यान आणि राष्ट्रपती भवन दाखवण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. 2023-24 अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं दुर्बल आदिवासी समूहांसाठी पंतप्रधान विकास योजनेची घोषणा केली. आदिवासींना मूलभूत सुविधांसह उत्तम निवास उपलब्ध करून देणं हा यामागचा उद्देश असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. पुढील बातमी. मध्य प्रदेशातल्या भोपाळमधल्या सातपुडा भवनला आग लागली. सातपुडा भवन इथं मध्य प्रदेश सरकारच्या विविध विभागांची कार्यालये आहेत. वातानुकूलित यंत्रणेमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग ही झाली आहे. सुमारे 13 तासांच्या अथक परिश्रमानंतर ती विझवण्यात आली. आग पसरण्यापूर्वीच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. पुढील बातमी. कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातल्या आळते इथं असलेल्या कुंथुगिरी क्षेत्राचा अधिक विकास व्हावा तसंच या क्षेत्राला भेट देणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या क्षेत्राला जिल्हा नियोजन समितीकडून 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तसंच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत घोषणा केली. पुढील बातमी. महिला आणि बालविकास विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेचं नामकरण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असं केलं गेलं. काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 60,000 जास्त बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. या योजनेसाठी यापूर्वी विभागाच्या असलेल्या वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी सर्वसमावेशक शासन निर्णय काढला असल्याचं त्यांनी सांगितलं. या नव्या योजनेत लाभार्थींच्या खात्यात DBT तत्वावर थेट निधी जमा होईल. त्यामुळे निधी हस्तांतरणामध्ये होणारा अनावश्यक विलंब थांबणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं. पुढील घडामोड. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ ओव्हरब्रिजवर ऑइल टँकरला भीषण आग लागली आणि मोठा अपघात झाला. यामुळे ब्रिज खाली देखील अपघाताने पडल्याची माहिती समोर आली. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. वाहतूक लोणावळा शहरातून वळवली जात आहे. एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे बचाव कार्य वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. सदर अपघातात काही जण दगावल्याचीही भीती व्यक्त केली गेली. पुढील बातमी. चौथ्या स्क्वॅश विश्वचषक चॅम्पियनशिप स्पर्धेला चेन्नई इथं सुरुवात झाली. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी एक्सप्रेस एव्हेन्यू मॉल इथं स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन केलं. भारताकडे या स्पर्धेचं यजमानपद असून सौरभ घोषाल आणि जोशना चिनप्पा नेतृत्व करत आहे. पहिल्याच दिवशी ब गटातील सामन्यांमध्ये भारताची हाँगकाँग आणि चीनशी लढत आहे. दुसऱ्या सामन्यात जपानचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. अ गटात इजिप्तचा सामना ऑस्ट्रेलियाशी तर मलेशियाचा सामना कोलंबियाशी होईल. स्पर्धेच्या नवीन स्वरूपानुसार प्रत्येक सामना 5 सामन्यांपैकी सर्वोत्कृष्ट आणि 7 गुणांचा असेल. शेवटची बातमी. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवनविरोधी दिनानिमित्त 12-26 जूनपर्यंत नशामुक्ती भारत पंधरवडा जाहीर करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिली. महाविद्यालय, शाळा, विविध सेवाभावी संस्था, सरकारी कर्मचारी यांच्या मदतीनं जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्र, कार्यशाळा, ई प्रतिज्ञा मोहिमांचं आयोजन करण्याचे निर्देश राज्यातले समाज कल्याण विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांना ऑनलाईन बैठकीद्वारे दिले गेले. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं आपण चालू घडामोडींचा आढावा घेतला. पुन्हा भेटूया पुढील सत्रात. धन्यवाद.